श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 64व्या श्लोकाचं निरूपण काल ऐकून झालं। सर्व गुह्यतमं भूया शृणु मे परमं वचः, इष्टोंसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। तुझ्या हिताची आणखी काही गोष्ट तुला सांगावं असं मला वाटते। सर्वात अत्यंत गुह्य असे माझे उत्कृष्ट भाषण तू ऐकले आणि काबरं हे असं केलं मी कारण तू माझा अत्यंत प्रिय, खूप जवळचा सखा असा माझा तू आहे आणि निरुपचारा प्रेमा, तुझ्यावर माझं निरुपचार प्रेम आहे, निर्निमित्त प्रेम आहे। विषय होय जे प्रियोत्तमा ते तुझे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे। तू माझा आत्माच आहे जणू, मी तुझा आत्मा आणि तू माझा आत्मा। आणि म्हणून जिव्हारीचे गुज, माझ्या जीवातली गुज, माझ्या जीवातला गुह्य ठेवा, गुप्त गोष्ट सांग तसे जीवासी तुझं। तू पण माझा जीवच आहे म्हणून तुला मी हे सांगत आहे। हे अनन्य गतीचे मजा आधी व्यसन, कारण माझे जे अनन्य भक्त असतात त्यांच्या सोबत मी असंच करत असतो। त्यांना मी माझं सगळं गुह्य गुप्त सगळं काही ठेवा त्यांना लुटून देत असतो। अनन्य भक्त कसा असतो याचं एक उदाहरण हरी सीताराम दीक्षित साईबाबांच्या काळचे, त्यांचं उदाहरण दिलं। साईबाबा नेहमी म्हणायचे की तू माझा अनन्य भक्त आहे, तुझ्यासाठी मी विमान पाठवेल। आणि खरोखर ते हरी सीताराम दीक्षित मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असताना असंच अगदी आणि साईबाबांच्याच गोष्टी करत असताना सडनली खरोखर ते तिथे अकस्मात त्यांची मृत्यू झाली। त्या काळात तो हार्टअटॅक असावा पण अगदी विमान पाठवल्यासारखं त्यांच्याशी साईबाबांनी जसं ते म्हणायचे की मी तुझ्यासाठी विमान पाठवेल, तर खरोखर त्यांच्यासाठी विमानच आलं जणू असा त्यांचा मृत्यू झाला होता। तर ते एक उदाहरण अनन्य भक्तीचे सांगण्यात आले होते। आज 65वा श्लोक, जसं मी काल बोललो की हा 65वा श्लोक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे। गीतेमध्ये सर्वच श्लोक खूप चांगले आहेत पण काही काही श्लोक खूप जास्त महत्त्वाचे आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचा श्लोक म्हणजे हा 65वा श्लोक आहे। असाच श्लोक पूर्वी 9व्या अध्यायात पण आला होता। 9वा अध्याय हा सुद्धा भक्तिप्रधान अध्याय होता आणि 9वा अध्याय तो अध्याय होता माऊली ज्ञानेश्वर महाराज जेव्हा संजीवन समाधीसाठी जात होते तर ते जाण्याच्या आधी हा अध्याय शांतपणे वाचून गेले होते असा तो 9वा अध्याय। चला आज 65व्या श्लोकाला सुरुवात करूया आणि कशाप्रकारे 65वा श्लोक त्या 9व्या अध्यायाच्या श्लोकाशी निगडीत आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। मन्मना भव मद भक्तो मध्याजी मां नमस्कुरु, मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे। मन्मना भव मद भक्तो, माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, मध्याजी मां नमस्कुरु, मला एकट्यालाच नमस्कार कर, माझे यजन करणार हो। आणि असं झालं म्हणजे मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे। असं जर तू मला नमस्कार केला तर तू माझ्या प्रतच येशील, तू मला प्रिय असल्यामुळे हे मी तुला प्रतिज्ञेने सांगत आहे। देव इथे प्रतिज्ञा करत आहे, शपथ घेत आहे, प्रतिजाने प्रियोसि मे। अशाच भावाचा श्लोक 9व्या अध्यायात आला होता आणि तो श्लोक कसा होता, मन्मना भव मद्भक्तो मध्याजी मा नमस्कुरु। याचाही पूर्वार्ध, या श्लोकाचाही 65व्या श्लोकाचा पूर्वार्ध आणि 9व्या अध्यायातील 34व्या श्लोकाचा पूर्वार्ध दोन्ही सारखेच आहे। मन्मना भव मद्भक्तो मध्याजी मा नमस्कुरु म्हणजे माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो आणि मला नमस्कार कर. पण उत्तरार्ध 9व्या अध्यायात काय होतं, मामे वैश्यसी युक्त्वेव मात्मानं मत्परायण. मामे वैश्यसी युक्त्वेव, तर माझ्या प्रत्यक्ष येशील हे तुला सांगतो, मात्मानं मत्परायण. माझे हे पारायण केल्यानंतर तू माझ्या परत सरळ सरळ माझ्यापर्यंतच येशील. एंगेज युअर माइंड ऑलवेज इन थिंकिंग ऑफ मी, बिकम माय ड्युटी, ऑफर एव्हरीथिंग टू मी, ऑफर ऑबिसेन्सेस टू मी अँड वर्शिप मी, बीइंग कम्प्लिटली ऍब्झॉर्ब इन मी, शोअरली यू विल कम टू मी. इंग्रजीत बोलायचं झालं तर असा याचा अर्थ होतो. काय होतो, बीइंग कम्प्लिटली ऍब्झॉर्ब, माझ्यामध्ये पूर्णपणे शोषित होऊन जा, समर्पित होऊन जा, डिझॉल्व होऊन जा. आणि असा का तू एकदा झाला तर तू नक्कीच माझ्याप्रत येशील, असं हे 9व्या अध्यायातलं निरूपण होतं. सांप्रतचा आताचा श्लोक काय म्हणतो, मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे, तू माझा प्रिय आहे म्हणून मी प्रतिज्ञापूर्वक तुला सांगतो, प्रतिजाने प्रियोसी मे. काय सांगतो प्रतिज्ञापूर्वक, मामे वैश्यसी सत्यम ते, तू माझ्या प्रत्यक्ष येशील, गॅरंटी देत आहे, स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहे देव ही गोष्ट. कोणती गोष्ट, मनमना भव मद्भक्तो मध्याजी मा नमस्कुरू, माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो आणि मला नमस्कार कर. नमस्कार कर म्हणजे देखल्या देवा दंडवत कर असं नाही, नमस्कार म्हणजे माझ्या ठिकाणी निखालस हो. निखालस म्हणजे तुझे सगळं आतल्या ज्या वाईट भावना चांगल्या भावना सगळं काही ओतून टाक माझ्यात, माझ्या चरणावर हे सगळं तुझ्या आतलं ओतून टाक आणि स्वतःला शून्य करून टाक, स्वतःला पूर्ण रिकामं करून टाक. असा स्वतःला पूर्ण रिकामं केलं म्हणजे मग माझं चैतन्य तुझ्या आतमध्ये शिरेल. तरी बाह्याणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते वीरा विशोकरी, आघवांगी जैसा वायु मिळोनिया हे आकाशा, तू सर्व कर्मी तैसा मजसीची अस, किंबहुना पुले मन करी माझे कायतन, माझे नी श्रवणे कान भरून निघाली, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. तरी अर्जुना, तू आपल्या सर्व बाहेर आणि आत, म्हणजे बाहेर इंद्रियांकडून आणि आतमध्ये मनाकडून, बाहेर आणि आतमध्ये होणाऱ्या सर्व कर्मांना मी जो व्यापक त्या मला विषय कर. आता काय अर्थ होईल याचा, बाहेर होणाऱ्या क्रिया काय, बाहेर आपल्याला जे जे काही दिसत असेल ते सर्व ईश्वर रूपच आहे. बाहेर जे जे काही दिसत असेल त्यात फक्त चांगलंच पाहणे, वाईट दिसणार नाही का, वाईट दिसेल, पण त्यातूनही काय चांगलं घेता येते ते चांगलं पाहणे. या सर्व गोष्टींमधूनच महात्मा गांधी हे शिकले होते आणि म्हणून त्यांनी बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत करो, ही जे तीन बंदर महात्मा गांधी के तीन बंदर ज्याला म्हणतो आपण, तीन माकडं गांधीजींची, ही जी आली अस्तित्वात त्याचं कारण हे आहे. कारण गांधीजींना माहिती होतं की जे काही बाहेर जग आहे त्या जगाला आपण बदलू शकत नाही, पण त्यातून चांगलं काय घेऊ शकतो हा प्रश्न आहे. तर तू आपल्या सर्व बाहेर आणि आत, म्हणजे इंद्रियाकडून होणाऱ्या क्रिया आणि आत म्हणजे मनाकडून होणाऱ्या क्रिया, मी जो सर्व व्यापक त्या मला विषय कर, म्हणजे त्याचा मेन विषय मला कर. ज्याप्रमाणे वायू सर्वांगानी आकाशासोबत मिळून असतो, त्याप्रमाणे सर्व कर्मांमध्ये तू माझ्याशीच मिळून राहा. फार काय सांगावे, तू आपले मन माझ्या एकट्याचेच राहण्याचे ठिकाण कर. मनमनाभव मत भक्तो, स्वतःचे मन माझ्या एकट्याच्या राहण्याचे ठिकाण कर, म्हणजे मग अनन्य भाव येईल ना, आणि तीच अनन्य भक्ती आहे. आणि मग अशी जर माझ्या राहण्याचे एकट्या ठिकाण कर, आणि तू आपले कान माझ्या श्रवणाने भरून ठेव. कानाने फक्त माझी कीर्ती ऐक. आत्मज्ञानाने शुद्ध असलेले जे संत ती माझी रूपे आहेत. अवतीभोवती आपल्या अवतीभोवती असणारे जे संत असतात ती सर्व माझी रूपे आहेत. त्या संतांच्या ठिकाणी जशी सुंदर स्त्री दिसल्यानंतर सुंदर स्त्रीवर प्रेमाने कामुकाची दृष्टी पडते ना, तशी तुझी दृष्टी प्रेमाने पडू दे त्या संत महात्म्यांवरती. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. त्या संतांना तशा दृष्टीने पहा. पूर्वी चौथ्या अध्यायात फार सुंदर श्लोक आला होता, ज्यात असं सांगितलं की हे संत जे आहे ते माझे घर आहे. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनाम तत्वदर्शिना, असा तो श्लोक होता चौथ्या अध्यायाचा. त्याच्यामध्ये देवानी सांगितलं होतं की तद्विद्वी प्रणिपातेन ही जे संत महात्मे आहेत ती माझी मूर्ती आहे, ती माझे रूप आहेत, आणि त्यांच्या ठिकाणी तू शरण जा, त्यांना तू शरण जा, त्यांना तू प्रणिपात कर. परिप्रश्नेन सेवया, परिप्रश्न प्रश्न नाही परिप्रश्न. तर असा जो परिप्रश्न अध्यात्माचा प्रश्न, त्यांना करायचा प्रश्न हा नाही की माझ्या घरी खायला धान्य नाही म्हणून मला धान्य द्या, माझा मुलगा नोकरीत लावून द्या, हे सगळं नाही. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम, आणि तुम्ही जेव्हा पूर्णपणे शरण जाल तेव्हा ते तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करतील. उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनाम तत्वदर्शिनः, कारण ते ज्ञानी आहेत, ते तत्वदर्शी आहे. त्या तत्वदर्शनाचं तुम्हाला दर्शन घडवून देतील, त्या ज्ञानाचं तुम्हाला दर्शन घडवून देतील. तर असे ते संत असतात. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. जशी एखादी सुंदर स्त्री पाहिल्यानंतर मनामध्ये कामवासना वळवळतात ना, तर त्या सुंदर स्त्रीकडे पाहण्याची जशी दृष्टी असते तशी आध्यात्मिक दृष्टीने संतांकडे पाहण्याची दृष्टी असावी. कारण आत्मज्ञाने चोखडी, त्यांच्यामध्ये आत्मज्ञान ठासून भरलेलं आहे आणि ते माझे रूप आहे. संत जे माझे रूपडी. मी सर्व वस्तीचे वसवटे माझी नामे जे चोखटे तिये जीवा यावया वाटे वाचे चिये लावी हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे तैसे करी आपुला थवा परावा ठाई उपकरसी पांडवा तेणे यज्ञे होई बरवा याज्ञिकु माझा हे एकैक शिकवू काई पैसे वकै आपुल्या ठाई उरौनी येर सर्वही मी सेव्यची करी. मी सर्व जगाच्या राहण्याचे ठिकाण आहे. त्या माझी जी चांगली नावे आहेत ती अंतकरणी उतरण्याकरिता वाचेच्या वाटेला लाव, म्हणजे जी आपली वाचे आहे त्या वाचेला नामस्मरणाला लाव, असं इथे माऊलीला म्हणायचं आहे. ती जी वाचा तुमची जीव आहे त्या जीवेला वायफळ बोलू देऊ नका. फालतूच्या गोष्टी बोलायचं कारण नाही. मितल्या बोली बोलीचे मितल्या पाऊली चालीचे, अशी ती सुंदर ओळी होती. तर मितल्या बोलानी बोलायचं, पण काय बोलायचं? माझंच नाव घ्यायचं. हाताने करायची जी कामे किंवा पायाचे चालणे ते माझ्याकरिताच होईल असे कर. अर्जुना, आपल्या किंवा दुसऱ्याच्या ठिकाणी तू माझा चांगला यज्ञ करणार आहो. आणि हे एक एक काय शिकवू तुला? तू आपल्या ठिकाणी सेवकपणा बाणवून घेऊन इतर सर्व जग मदरूप समजून ते सेवा करण्याला योग्य आहे असे समज. सर्व जगामध्ये जर मीच भरून उरलो आहे तर मग या सर्व जगाची सुद्धा सेवा व्हावी, नाही का? जनसेवे पायी काया झिजवावी, असा सुंदर अभंग आपण ऐकत असतो. जनसेवे पायी काया झिजवावी, आणि त्यातच पुढे ते एक एक खांब वारकरी होई. ते टाळ बोले चिपळीला नावाचा अभंग, फार सुंदर अभंग असतो तो. त्याच्यामध्ये ही ओळ आहे. तर आपल्या अथवा दुसऱ्या ठिकाणी जे काही तू उपयोगी पडशील, ज्याच्या उपयोगात पडू शकशील, त्या यज्ञाच्या योगाने तू माझा चांगला यज्ञ करणार आहो. हे एक एक मी तुला काय शिकवू? तू आपल्या ठिकाणी सेवक पण घे आणि इतर सर्व जगाला मदरूप समजून ते सेवा करण्याला योग्य हो. तुकडोजी महाराज हा संदेश द्यायचे, गाडगे बाबा हा संदेश द्यायचे की जनसेवा करणे हीच ईश्वर सेवा आहे. या पलीकडे ईश्वर सेवा ही काहीच नाही, जनसेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा. तीथ जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नम वै नम मीची एकू ऐसे नि आश्रयो आत्यंतिकूला हासी तू माझा मग भरले या जगांतू जाऊन या तिजयाची मातू होऊनी ठाईल एकांतू आम्हा तुम्हा तेव्हा भलतीये अवस्थे मी तू ते तू माते भोगीसी ऐसे आईते वाढेल सुख आणि तिजे आडळ करीते निमाले अर्जुना जेथे तै मीची म्हणून तू माते पावसी शेखी तैसी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा येता गाभा गोभा काही आहे. तेव्हा प्राण्यांचा द्वेष नाहीसा होऊन सर्व ठिकाणी वारंवार नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा शिल्लक राहील. कारण सगळीकडे जेव्हा तुला मीच मी दिसेल तर तू कुठेही नमस्कार केला तर तो नमस्कार मलाच होईल. असे केले म्हणजे माझा परम आश्रय, म्हणजे अतिजवळचे सान्निध्य, माझी अनन्य भक्ती ती तुला प्राप्त होईल. आणि असे झाल्यावर मग या सर्व भरलेल्या जगामध्ये तिसरी कुठली काही गोष्टच उरणार नाही. आणि तिसऱ्याची गोष्ट जाऊन तुला आणि मला दोघांनाच एकांत होऊन राहील. आता इथे अर्जुन हे प्रतीक स्वरूप आहे, पण हा सिद्धांत तुम्हा आम्हा सर्वांना लागू पडतो. त्यावेळी कोणत्याही अवस्थेत तुला माझा आणि मला तुझा भोग घेता येईल, असे आयते सुख वाढेल. तेव्हा भलतीय अवस्थे, कोणत्याही अवस्थेत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही कुठल्याही अवस्थेत, तेव्हा भलतीय अवस्थे मी तू ते तू माते मला तू आणि तुला मी भोगीसी ऐसे आयते वाढेल सुख, असे आपण एकमेकांना भोगून सुख घेऊ. आणि अर्जुना, प्रतिबिंब प्रतिबंध करणारे जे तिसरे म्हणजे जगत्कल्पना जेव्हा नाहीसे होईल तेव्हा तू म्हणजे मीच आहेस असे जाणून शेवटी तू मला येऊन मिळशील. पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाणी आटून गेल्यावर आपल्या बिंबाशी ऐक्याला येताना काही प्रतिबंध आहे का? ते तर आहे तसेच आहे, ते तर मुळात मूळचे स्वरूपच आहे. हा सुंदर भाग माऊलींनी सुंदरपणे नटवलेला आहे आणि आज तर याला संपूर्ण करणे शक्य नाही. आज इथे थांबूया आणि या 65व्या श्लोकाचा उरलेला भाग आपण उद्या घेणार आहोत. हा सुंदर श्लोक, मन्मनाभव मद्भक्तो मध्याजीबा नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसिमे. देव हे प्रतिज्ञेपूर्वक सांगत आहे, याचा आपण सर्वांनी व्यवस्थित विचार करावा, चिंतन करावं, परत परत या श्लोकाचं निरूपण ऐका. हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे, आम्हा तुम्हाला सर्वांना उद्धरून देणारा श्लोक आहे. यात सांगितलेला सिद्धांत अत्यंत सोपा आहे, पण तो जर आपण आत्मसात केला तर आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आज इथेच विश्रांती घेऊया.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.